जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्म परिवर्तन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगल प्रसंगी विष्णू शिंदे विरुद्ध सुप्रसिद्ध गायिका सुमन चोपडे यांचा भीमवृंद गीताचा मनोरंजक जंगी सामना ऐकत असलेल्या माझ्या आदरणीय बांधवांनो आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून कृणाल कॅसेट कंपनीच्या वतीनं प्रकाशित झालेल्या असंख्य ऑडिओ कॅसेटला आणि असंख्य व्हिडिओ सीडीला आपण प्रचंड प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. विष्णू शिंदे विरुद्ध सुमन चोपडे यांचा भीमबुद्ध गीतांचा मनोरंजक जंगी सामना या सीडीला सुद्धा आपण सहकार्य कराल, प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या या जंगी सामन्याची सुरुवात करतो. लक्ष द्या. स्वरूपने तमातागर बुद्धा समान नाही करुणे समासागर बुद्धा समान नाही आणि काव्याचा दिव्य सागर कबीरा समान नाही समान नाही बंधू आणि भगिनींनो ह्या मनोरंजक जंगी सामन्याची सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्याशी दोन हात करण्यासाठी आलेल्या सुमन चोपडे यांना मी सुरुवातीला सांगू इच्छितो ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ रसिकांचा भाव नाही समजून आधी घेऊ ऐका ना ह्या सामन्यात बाई रंगात आज येऊ रसिकांचा भाव नाही समजून आज घेऊ लढण्याचे एक दुजाला भारी आव्हान देऊ पण बुद्ध आणि भीमाला दृष्टी समोर ठेवू गायिका सुमन चोपडे यांना सांगत आहे अवघे हे जीवन जीवनातले क्षण
अवघे हे जीवन जीवनातले क्षण अवघे हे जीवन जीवनातले क्षण
सौख्याने भर साधने सौख्याने भर साधने मग होऊन विशाखा धम्म पताका
होऊन विशाखा धम्म
अर्हताला शुद्ध तन मन धनाने वंदन कर साधने मनाला मिळेल बुद्ध विहारात
शांती मनाला मिळेल बुद्ध विहारात शांती मनाला मिळेल बुद्ध विहारात
क्रोध भावना जळेल बुद्ध विहारात
क्रोध भावना जळेल बुद्ध विहारात क्रोध भावना जळेल बुद्ध विहारात
हिंसायात नाटळेल बुद्ध विहारात
हिंसायात नाटळेल
जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात
जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात जीवन महत्व कळेल बुद्ध विहारात
धम्म अनुसर साधने धम्म अनुसर साधने अर्हताला अर्हताला शुद्ध तन्म बनकर साज ले। बाबा साहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली केलेलं धर्मांतर भारताच्या इतिहासातलं ऐतिहासिक धर्मांतर ठरलेलं आहे। हजारो वर्षापासून हिंदू धर्माच्या समाज व्यवस्थेत पिसत पडलेल्या बहुजन समाजाला डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळं धम्म परिवर्तनामुळं माणुसकीचे अधिकार प्रदान करण्यात आले। धर्मांतर झालं, शोषित पीडितांना भगवान गौतम बुद्धाचा धम्म मिळाला, परंतु आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या विरुद्ध वर्तन करतात, बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या 22 प्रतिज्ञांच्या विरुद्ध वर्तन करतात। आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, नाही जितेंद्रिय त्याला भगवंत म्हणू नका। बाईसाहेब लक्ष असू द्या माझ्या शब्दाकडे, नाही जितेंद्रिय त्याला भगवंत म्हणू नका, दुर्गुणी निंदकाला गुणवंत म्हणू नका, शिलभ्रष्ट माणसाला भदंत म्हणू नका, आणि वाढवी तो अंधश्रद्धा त्याला संत म्हणू नका। अर्हताला शुद्ध तन मन धना आनशील तत्वे अर्हताची, आचरणात आनशील तत्वे अर्हताची, कळेल तुला जीवनात महती स्वतःची,
कळेल तुला जीवनात महती स्वतःची, कळेल तुला जीवनात महती स्वतःची।
अगं हीच धम्म वाट आहे बघ तुझ्या हिताची, हीच धम्म वाट आहे बघ तुझ्या हिताची, इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची,
इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची, इथे ताकशील गोडी विष्णूच्या गीताची।
बन धम्म धर साजने, अग बन धम्म धर साजने, अर्हताला शुद्ध